नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत लातूर इथं महिला सक्षमीकरण मेळावा होत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यावेळी उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या लाभार्थींना लाभाचं वाटप करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी उदगीर इथं विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन केलं. राष्ट्रपती मुर्मू यांचं आज सकाळी नांदेड विमानतळावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वागत केलं. सायंकाळी 4:30 राष्ट्रपती पुन्हा नांदेडला येणार असून 5:15 त्या तख्त श्री सचखंड हुजूर साहेब गुरुद्वाराला भेट देणार आहेत. सायंकाळी 6:00 नांदेड विमानतळावरून राष्ट्रपती दिल्लीकडे प्रयाण करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोल्किया यांच्यात आज शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली. भारत आणि ब्रुनेई यांच्यात सामंजस्य करारांवर स्वाक्षरी आणि देवाणघेवाण झाली. दोन्ही नेत्यांनी संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य आणि औषध निर्माण, क्षमता निर्माण, संस्कृती आणि लोकांशी संबंध या क्षेत्रांसह द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत विस्तारवादाच्या नाही तर विकासवादाच्या धोरणाचं समर्थन करतो. भारत आणि ब्रुनेई या उभय देशांदरम्यान व्यापारी आणि वाणिज्यिक संबंधांचा विस्तार करण्यात येईल असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. दोन्ही देशांदरम्यान सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ब्रुनेईच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी सिंगापूरला रवाना झाले. देशाची निर्यात जर वाढवायची असेल तर आपल्याला लॉजिस्टिक खर्च कमी करावा लागेल, त्यासाठी आपल्याला इंधनाचे इतर पर्याय निवडायला लागतील असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत फिक्कीच्या वतीनं आयोजित दुसऱ्या टनेलिंग इंडिया परिषदेत ते आज बोलत होते. समुद्राजवळ पूल उभारताना बांधकामात गंजरोधक स्टेनलेस स्टीलचा वापर व्हायला हवा असं सांगून गडकरी यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर तो कधीच कोसळला नसता असं मत व्यक्त केलं. राज्य परिवहन महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत आज मुंबईत बैठक बोलावली आहे. आज होणाऱ्या चर्चेतून मार्ग काढू, कर्मचाऱ्यांनी संप करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. तसंच ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये असं आवाहन राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग इथल्या मंडळ अधिकाऱ्याला 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. जयंत गायकवाड असं त्याचं नाव असून तक्रारदाराच्या शेतात सपाटीकरण करण्यासाठी किरकोळ रॉयल्टी भरून घेऊन कोणतीही कारवाई न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. नांदेड जिल्ह्यातली पूरपरिस्थिती ओसरू लागली आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे आता 6 दरवाजे उघडे आहेत. 62,294 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीची पाणी पातळीही 355 मीटरवरून 350 मीटरवर आली आहे. त्यामुळे नांदेड शहरात गोदावरी काठावरील अनेक सखल भागातलं पाणी आता ओसरत आहे. हिंगोली जिल्ह्यात ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचा पाणीसाठा 90% वर गेला आहे. वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे वाशिम शहराजवळील केकतुंबरा शेतशिवारातील एक बुर्जी हा लघु जलसंचय प्रकल्प 100% भरला आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. सातारा जिल्ह्यातलं कोयना धरण आज सकाळी 100% भरलं आहे. यामुळे धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटानं उघडण्यात आले असून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.